आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश। गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ। आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली। अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला। सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळ विषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा, गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं। नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमा दल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले। भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं। घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले।
सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि BSF और SSB के लिए सुभेंदु जी ने दे दिया। कुछ 29 एकड़ बाकी बचा है। मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है। उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता।
सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं। बिधान नगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसन मुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं। गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे। विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं, पण देशात केवळ 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं। त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळं जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7,500 रुपयांनी तर चांदीचे दर 17,500 रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळे सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळे वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळे हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3,500 रुपयांनी आणि चांदी सुमारे 9,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 17,500 रुपयांची वाढ. आणि बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.